chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शनिवार 13 मार्च 2021. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,215 ते 3,175 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3,190 ते 3,260 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,275 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,190 ते 3,220 रुपये. गुजरातमध्ये अस्थित साखरेचा व्यापार 3,101 ते 3,131 रुपये होता, तर अस्थित साखरेचा व्यापार 3,121 रुपये होता. तमिळनाडूमध्ये अस्थित साखरेचा व्यापार 3,190 ते 3,260 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,275 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत.